नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्णतेवर लक्ष केंद्रित केल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नमो ऍपवर जनमन सर्वेक्षणात पहिल्याच दिवशी देशभरातून 5 लाखाहून अधिक प्रतिक्रिया. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि देशातल्या पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवती इथं मुहूर्तमेढ. आता सविस्तर बातम्या. गेल्या 11 वर्षात देशाच्या संरक्षण क्षेत्रासह इतर सर्व क्षेत्रात लक्षणीय बदल झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. वस्त्रोद्योग, क्रीडा, संरक्षण अशा विविध क्षेत्रातल्या प्रगतीबाबत भाष्य करत देशानं आधुनिकीकरण आणि संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यावर लक्ष केंद्रित केलं असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 11 वर्षात भारताच्या संरक्षण क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तन झालं आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करत असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी आपल्या याबाबतच्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या 11 वर्षात देशानं लक्षणीय प्रगतीचा काळ आणि सुशासन अनुभवलं असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी म्हटलं आहे. ते आज मोदी सरकारच्या 11 वर्षांच्या कार्यकाळासंदर्भात पुदुचेरी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मोदी सरकारची 11 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं नमो ऍपवर सुरू करण्यात आलेल्या जनमन सर्वेक्षणात पहिल्याच दिवशी देशभरातून 5 लाखाहून जास्त लोकांच्या प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. भारताच्या विकास यात्रेच्या या सर्वेक्षणात सामील होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी काल देशवासियांना केलं होतं. पहिल्याच दिवशी आलेल्या इतक्या प्रतिक्रिया पाहता हा मंच सरकारला लोकांशी जोडणारं महत्वपूर्ण माध्यम ठरल्याचं दिसून येतं असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या 11 वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांच्या जीवनमानात आमूलाग्र परिवर्तन घडून आलं आहे. सर्वच प्रमुख क्षेत्रात झालेल्या बदलांचा आढावा आकाशवाणी आपल्या श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे. आजच्या भागात आपण संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेविषयी जाणून घेणार आहोत.
गेल्या दशकात देशाचं सुरक्षा धोरण स्पष्टता, दृढनिश्चय आणि आत्मविश्वासानं भरलेलं आहे. 2016 सर्जिकल स्ट्राईक पासून 2025 ऑपरेशन सिंदूर पर्यंत सर्व मोहिमातून आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका सहन करणार नाही हा स्पष्ट संदेशच भारतानं दिला आहे. ऑपरेशन सिंदूर हा भारताच्या दहशतवाद विरोधी मोहिमेतला अतिशय महत्वाचा टप्पा आहे. सीमेपलीकडे असलेले 9 दहशतवादी तळ या अचूक आणि समन्वित मोहिमेच्या माध्यमातून निष्क्रिय करण्यात आले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला दिलेलं हे जलद आणि निर्णायक प्रत्युत्तर होतं. ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उत्पादनांची भूमिका महत्वाची ठरली. या मोहिमेत रणनीतीचं अंमलबजावणीत अचूक रुपांतर करण्यात आलं. सध्या आपण संरक्षण क्षेत्रात विमानवाहू नौका INS विक्रांत पासून ते अतिशय उंचीवरील हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर पर्यंत आत्मविश्वासानं सर्व बाबींची पूर्तता करत आहोत. इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स, IDX सारखे उपक्रम स्टार्टअप्स तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आपल्या सैन्यासाठी अत्याधुनिक उपाययोजना देण्यासाठी प्रेरित करत आहोत. देशाची संरक्षण निर्यात विक्रमी 23,622 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. 2014 पासून ही वाढ 34 पट झाली आहे. 5,000 वस्तू आता सकारात्मक स्वदेशीकरणाच्या यादीत आहेत आणि आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये संरक्षण क्षेत्रासाठीच्या भांडवलापैकी 75% रक्कम देशांतर्गत उत्पादनांसाठी राखून ठेवण्यात आली आहे. हर्षवर्धन दीक्षित, आकाशवाणी, छत्रपती संभाजीनगर.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या 11 वर्षांचा कार्यकाळ हा आत्मनिर्भर भारत ते विकसित भारताच्या संकल्पाकडून सिद्धीकडे जाण्याचा कार्यकाळ असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. मोदी सरकारच्या 11 वर्षांच्या कार्यकाळाचं वर्णन पारदर्शी, प्रामाणिकता आणि प्रचंड गतिशीलतेचं निर्णयक्षम सरकार असं करावं लागेल असं सांगत केंद्र सरकारच्या सहकार्यानं महाराष्ट्रात पायाभूत सुविधांची 6 लाख कोटी रुपयांची कामं सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचा तसंच आगामी विधिमंडळ अधिवेशनात यासंदर्भात विधेयक आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 6,625 रुपयांची तर पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 10,000 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं आज घेतला. याशिवाय बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही 8,000 रुपये विद्यावेतन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीनं उपाययोजनेचा तसंच विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. याशिवाय महाराष्ट्र मेड लिकर MML हा धान्याधारित विदेशी मद्याचा नवीन प्रकार तयार करण्यास आज मान्यता देण्यात आली. फक्त महाराष्ट्रातले मद्य उत्पादकच असं उत्पादन करू शकतील. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बळकटीकरणासाठी 744 नवीन पदं आणि पर्यवेक्षीय स्वरूपाची 479 पदं अशा 1,223 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या निवती इथं समुद्र तळाशी स्थापित होणाऱ्या देशातल्या पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. या प्रकल्पामुळे सागरी संवर्धन तसंच पर्यटनाला चालना मिळणार आहे. केंद्र सरकारनं यासाठी नौदलाचे INS गुलदार हे निवृत्त जहाज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सोपवलं आहे. येत्या 21 जून रोजी 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या योग अभ्यासक आणि ज्येष्ठ प्रशिक्षक डॉ चारुलता रोजेकर यांनी दिलेली जानू शिरासन या आसनाविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊया.
त्यामध्ये पूर्वस्थिती आहे, बैठक स्थिती, दोन्ही पायांमधलं अंतर वाढवायचं आहे. जानू या शब्दाचा अर्थ आहे गुडघा आणि शीर म्हणजे डोकं, म्हणजे डोकं गुडघ्याकडे नेण्याची प्रक्रिया. दोन्ही पायांमधलं अंतर वाढवायचंय. उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. दुसरा हात पाठीमागे कमरेला लपेटून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत जेवढं जमतंय तेवढं कपाळ जास्तीत जास्त गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. पुन्हा शरीर सरळ करायचंय आणि उलट दिशेने प्रकार, तर कपाळ गुडघ्याकडे नेण्याच्यामुळे ताणन क्षमता वाढली जाते. जर तुम्हाला डायबिटीस असेल, वजन कमी करायचं असेल, तर अतिशय महत्वाचा प्रकार आहे.
छत्रपती संभाजीनगर इथले युवा उद्योजक अमित कुलकर्णी यांनी केंद्र सरकारच्या स्टार्टअप योजनेचा लाभ घेत अन्न प्रक्रिया उद्योग उभारला आहे. आपल्या या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून देशविदेशात अंकुरित कडधान्यांची निर्यात करत असल्याचं अमित कुलकर्णी यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आमचा ब्रँड ड्रायग्रॅब इन्स्टंट स्प्राउट्स अंतर्गत आम्ही जलद तयार होणारे अंकुरित अन्न तयार करतो जे देशात आणि परदेशात निर्यात केले जाते. स्टार्टअप इंडिया सीड फंड मिळण्याआधी आमचे उत्पादन मर्यादित होते. यंत्रसामग्री, जागा आणि संसाधनांची कमतरता होती, पण या योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीमुळे आम्ही नवीन यंत्रसामग्री घेतली, उत्पादन क्षमता वाढली आणि फसाई मानकांनुसार आमचे युनिट सुसज्ज केले. आज आम्ही ऑस्ट्रेलिया, अमेरिका, सिंगापूर आणि UAE निर्यात करतो. स्थानिक कंपनींना स्प्राउटेड रागी, राजगिरा, मूंग, मठ, इतर कडधान्य पूर्वितो. या संधीबद्दल भारत सरकारचे, स्टार्टअप इंडिया योजनेचे व उद्योग मंत्रालयाचे मनपूर्वक आभार. ही योजना नवे उद्योजकांना दिशा आणि संधी देते.
वटपौर्णिमेचा सण आज साजरा केला जात आहे. लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या उपस्थितीत वडाची 50 रोपं लावून महिलांनी या रोपांचं पूजन करून वटपौर्णिमा साजरी केली. वटपौर्णिमेचं औचित्य साधून प्रत्येक कुटुंबानं किमान 10 झाडं लावावीत असं आवाहन वर्षा ठाकूर घुगे यांनी यावेळी केलं. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांची छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे. याबाबतचा आदेश आज जारी करण्यात आला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्णतेवर लक्ष केंद्रीत केल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नमो अॅपवर जनमन सर्वेक्षणात पहिल्याच दिवशी देशभरातून 5 लाखांहून अधिक प्रतिक्रिया. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आणि देशातल्या पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवती इथं मुहूर्तमेढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10